नंदनाथाय नमः। अच्छा, या 40 ते 55 वयोगटाच्या युवास्नेह कार्यक्रमात मी गौतम चांदेकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत। दासबोध नित्यपाठाच्या सुरुवातीला ज्या प्रार्थना आहेत त्याबरोबरच सज्जनगडावर ज्या नित्याच्या प्रार्थना म्हणल्या जातात त्यापैकी सद्गुरु स्तवनाच्या काही ओव्या आपण या प्रार्थनेमध्ये ऐकणार आहोत। सद्भक्त सौभाग्यवती शैलजा पोळ आता ही प्रार्थना सादर करेल।
श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कई भेट सीबा मजला सुभद्रा शुकाचारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्यईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा उपदेश जाला असे राघवाचा श्रवणी जसा गुण परीक्षितीचा विवेकी विरागी जगी पूर्णतेसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा करी कीर्तने नारदासारखाची कदर्यो परी शांति जाचे सुखाची जया वाटते कांचनू केर जैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद चकोरा परी आठवी रामचंद्र रमा सेवी पादांबुजे जाणतैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा पृथू सारिखा अर्चनी वाटता है खरा अक्रूराचा समवंदिता है नसे गर्व काही अणु मात्र ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ।
श्री राम। स्वामीजी, आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगायची झाली तर दासबोध नित्यपाठाचा अभ्यास अशी आहे, परंतु संपूर्ण दासबोध नित्यपाठ किंवा त्यातल्या पहिल्या काही ओव्या असा अभ्यास न करता आम्ही परमार्थ प्रधान प्रपंच असा विषय घेऊन अभ्यास करावा असं ठरवलं आणि त्यानुसार 3 साधक आपलं चिंतन सादर करणार आहेत। स्वामीजी, आजचा संपूर्ण अभ्यास हा दासबोध नित्यपाठाच्या पुनर्प्रकाशनाच्या वेळी आपण जे मार्गदर्शन केलं होतं त्यावर आधारित आहे। ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मध्ये एका साधकाच्या विनंतीवरून पूजनीय स्वामी माधवनाथांनी दासबोधातल्या एकूण 108 ओव्यांचं एका बैठकीत संकलन केलं आणि तो ग्रंथ म्हणजे हा दासबोध नित्यपाठ. स्वामी माधवनाथ म्हणत असत की गीतेच्या अंतरंगात शिरण्याचा मार्ग मला दासबोधातून सापडला आणि म्हणूनच दासबोध हा त्यांचा अतिशय आवडता ग्रंथ होता. ते स्वतः दासबोध जगले आणि त्यांचा आपल्यासारख्या साधकांसाठी जो बोध होता तो त्यांनी या दासबोध नित्यपाठाच्या आधारे संकलित केला. त्यामुळे स्वामीजी, या कार्यक्रमाचं नियोजन करताना आमचा असा विचार झाला की स्वामी माधवनाथांनी आपल्याला काय बोध केला आहे या अनुषंगाने दासबोध नित्यपाठाचा अभ्यास करावा. स्वामीजी, नुकताच आपल्या वयोगटांमध्ये वयाच्या आकड्यांचा जो बदल झाला आहे त्यामुळे सर्वांनाच आपण थोडं तरुण झाल्यासारखं वाटत आहे आणि आत्ताचा हा जो वयोगट आहे त्यामध्ये साधारणत प्रपंचाची सुरुवात होऊन कमीत कमी 12-13 वर्ष झाली आहेत आणि त्यामुळे संसारामध्ये आपल्या मनासारखं काही होत नाही याचा अनुभव प्रत्येकालाच आलेला आहे. तसंच स्वामी माधवनाथांच्या चरित्राचं अवलोकन केलं की लक्षात येतं की याच वयोगटामध्ये म्हणजे साधारण वयाच्या 40 त्यांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली आणि वयाच्या 51 वर्षी त्यांना सद्गुरूंचा अनुग्रह झाला होता. त्यामुळे पूजनीय स्वामीजींचा जो मुख्य उपदेश आहे की प्रपंचच परमार्थरूप करायचा आहे या अनुषंगाने दासबोध नित्यपाठातला ओव्या आजच्या चिंतन सेवेसाठी घेतल्या आहेत. कुठलंच नाही सॉरी. स्वामीजींनी नित्यपाठाचं संकलन करताना असो भगवत प्राप्ती वीण करी संसाराचा सीण त्या मूर्खाचे मुखाव लोकन करूच नये ही ओवी निवडलेली आहे. भगवत प्राप्तीचे ध्येय न ठेवता जो केवळ संसार करतो आणि जो परमार्थाला विनमुख आहे त्याचे मुख देखील पाहू नये असे समर्थ म्हणतात. ह्यावरून परमार्थाचे साधकाच्या आयुष्यातील महत्व काय असावे हे आपल्या लक्षात येते. स्वतः पूजनीय स्वामी माधवनाथ अशाच प्रकारचे जीवन जगले आणि त्यांनी हाच उपदेश सर्वांना केला. त्यांच्या साधकदशेमध्ये त्यांनी स्वतःला आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यापासून बाजूला केले. त्यासाठी जे आवश्यक धैर्य लागते ते स्वामीजींनी दाखवले आणि आपल्याला देखील हे जमेल असा आधार त्यांनी त्यांच्या प्रवचनांमधून दिला. आपल्या सर्वांच्याच भाग्यानी केंद्राच्या माध्यमातून आपण सद्गुरुमुखातून परमार्थ श्रवण करत आहोत आणि त्यामुळे आपल्या सर्वांचंच ध्येय प्रपंच करत असताना परमार्थ करून आत्मदर्शनापर्यंत पोचण्याचं आहे. म्हणूनच या विषयाचा अभ्यास करताना या संसाराचं किंवा प्रपंचाचं नेमकं स्वरूप काय आहे, प्रपंचच परमार्थरूप करणे म्हणजे काय आणि साधक कोणत्या युक्त्या वापरून परमार्थाची वाटचाल करू शकतो, अशा 3 प्रश्नांच्या आधारे आजचं चिंतन सादर होणार आहे. दासबोध नित्यपाठामध्ये पूजनीय स्वामीजींनी सुरुवातीला दासबोधामध्ये काय उपदेश केला आहे याबद्दलच्या ओव्या घेतल्या आहेत. त्यात समर्थ म्हणतात, मुख्य ब्रह्माचा निश्चयो नाना मतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. तसंच भक्तीच्या मार्गाने गेल्यावर भगवत प्राप्ती निश्चित आहे असा या ग्रंथाचा अभिप्राय आहे असं समर्थ म्हणतात. त्याबरोबरच श्रवणाचं अनन्य साधारण महत्व सांगताना समर्थ म्हणतात, आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा. श्रवण म्हणजे सद्गुरुमुखातून श्रवण आणि ते श्रवण केल्यावर जर लगेच काही घडणं अपेक्षित असेल तर ते म्हणजे आपली क्रिया पालटणं, म्हणजेच जे पूजनीय स्वामीजी सांगत आहेत त्याप्रमाणे आचरण करणं. हे आचरण करण्याचा निश्चय जेव्हा आपला पक्का होतो त्यावेळी आपल्यामध्ये पूजनीय स्वामीजींना अपेक्षित असे बदल आपोआप घडायला सुरुवात होते. आपली रोजची साधना आणि त्या अनुषंगाने दिवसातलं इतर वर्तन पालटायला सुरुवात होते. स्वामीजी, मी स्वत वयाच्या 19व्या वर्षी केंद्रात यायला लागलो आणि आता मागे वळून बघताना असे अनेक प्रसंग आठवतात की ज्यावेळी आपलं मार्गदर्शन मिळालं नसतं तर जीवनाचं तारू कुठेतरीच भरकटलं असतं. स्वामीजी, मला आठवतंय की साधारण 2009 मध्ये अमेरिकेतून भारतात कायमचं परत यायचं असा आमचा विषय चालू होता तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की गौतम, अजून थोडं थांब. संसार हा जरी अनित्य असला तरी तो समर्थांच्या भाषेत सांगायचं तर नेटका करावाच लागेल हाच उपदेश तुम्ही त्यावेळी मला देत होता. त्यावेळी मला हे कळत नव्हतं, पण आधी प्रपंच करावा नेटका याचा अर्थ हळूहळू उलगडत गेला. स्वामीजी, त्यानंतर देखील तुमच्या सहवासाचा लाभ मला महद्भाग्याने मिळाला आणि अनेक वेळा प्रपंच करून परमार्थ करणे म्हणजे काय याचा वस्तुपाठच तुम्ही घालून दिलात. अगदी अलीकडची गोष्ट आहे, एकदा युएसए केंद्राच्या बैठकीनंतर मी तुम्हाला जरा धैर्य करूनच म्हणालो होतो की स्वामीजी, तुमच्या घशाला विश्रांतीची गरज आहे. पुण्यात कुठेही जरी गेलो तरी पोल्युशन खूप आहे. तुम्ही सांगाल तेव्हा आणि सांगाल तसं, पण एक दोन दिवस तरी पुण्याच्या बाहेर जाऊन तुम्ही विश्रांती घ्यावी असं वाटतं. माझ्या डोळ्यासमोर एक जागा देखील आहे. पण स्वामीजी, त्यावर तुम्ही म्हणाला होता की गौतम, मला असं नाही करता येणार. माझ्या घरी माझी आई आहे आणि या दोन नाती आहेत. मला माझा घरातला रोल करावाच लागेल आणि मी जर हे केलं नाही तर तुमच्यासमोर आदर्श कोणाचा असेल? त्यावेळी तिथे जे 3-4 जण उपस्थित होते ते सर्वच जण निशब्द झाले होते. दासबोध नित्यपाठाच्या अनुषंगाने अभ्यास करताना असे अनेक प्रसंग मनासमोरून तरळून गेले आणि म्हणूनच परमार्थ प्रधान प्रपंच हाच विषय या कार्यक्रमात मांडायचा असं ठरवलं. सर्वात प्रथम सद्भक्त सौभाग्यवती अपूर्वा नाईक संसाराची अनित्यता आणि त्याचं एकूण स्वरूप या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करतील. अपूर्वाताई एमआयटी कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत आणि हे त्यांच्या विषयाच्या मांडणीवरून सर्वांच्या लक्षात येईलच. त्या आता आपलं चिंतन सादर करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. संसाराची अनित्यता व संसाराचे स्वरूप श्रीराम. दासबोधातील काही निवडक ओव्या स्वामी माधवनाथांनी दासबोध नित्यपाठाच्या रूपाने आपण सर्वांना भेट दिल्या आहेत. शिवगीतेतून स्फुरलेल्या दासबोध ग्रंथामध्ये जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्याचे सामर्थ्य आहे. स्वामीजी, संसारातील अनित्यता सांगणाऱ्या काही निवडक ओव्यांचा अभ्यास करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. दासबोध हा ग्रंथ गुरु शिष्यांचा संवाद आहे. आपल्या मनातील संसारविषयक व परमार्थविषयक संशयाचे निराकरण व्हावे व समाधान मिळावे म्हणून हा ग्रंथ आपण पाहतो. आश्चर्य हे आहे की जगाचा संसार पत्करण्यासाठी या घरातल्या संसारातून श्री समर्थ आपल्या वयाच्या 12व्या वर्षी दूर झाले, तरी पण त्या संसाराचे वर्णन त्यांनी कितीतरी हुबेहूब वठवले आहे. संसार हा 2 प्रकारे करता येतो. एक म्हणजे मी करता हा रोजगुण, या भावाने संसार केला तर अतृप्ती पदरी येते, कर्माचा पसारा वाढत राहतो. दुसरा म्हणजे देव करता हा भाव, हा सत्वगुण, या पद्धतीने संसार करताना उत्साह टिकून राहतो, प्रसन्नता मिळते, कर्म संपल्यानंतरही समाधान शांती मिळते. समर्थ आपल्याला संसारातील अनित्यता विविध प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण सर्वांनीच ही अनित्यता अनुभवलेली आहे, तरी पण आपण संसार सागरात अगदी जीव गुदमरेपर्यंत बुडी मारून बसलो आहोत. असो भगवत प्राप्ती विण करी संसाराचा सीण, त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये. समर्थ नुसताच संसार करणाऱ्या व्यक्तीला किंवा केवळ करमणुकीसाठी परमार्थ करणाऱ्या व्यक्तीला महामूर्ख म्हणतात. अशा माणसाचे तोंड देखील पाहू नये असे समर्थ म्हणतात. अग्नगृहासी लागला आणि सावकाश निजेला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. संसाराला आग लागलेल्या घराची उपमा देऊन अशा घरात कोणी झोपून राहील का असा प्रश्न समर्थ विचारतात. संसार संपूर्ण सुखाचा असा कोणाचाच झालेला नाही, अगदी प्रभू रामचंद्र किंवा गोपालकृष्णांचाही नाही. आपल्या परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी देखील संसाराची अनित्यता अनेकदा अनुभवली आहे. सरलाताईंना जेव्हा 1993 मध्ये कॅन्सरचे निदान झाले त्यावेळी स्वामीजी थोडेसे हळवे झाले, पण क्षणात सावरून म्हणाले, देहाला कधीतरी काहीतरी होणारच, त्याला धीराने सामोरे जायला पाहिजे. सरलाताईंसोबतच्या 70 वर्षाच्या सहवासाबाबत ते खूप समाधानी होते व मोठ्या धीराने त्यांनी या परिस्थितीचा सामना केला. सुरेखाताईंचे यजमान गेले तेव्हा देखील त्यांना पिता म्हणून दुःख झाले, तरी खंबीरपणे या प्रसंगास ते सामोरे गेले. माझ्याही जीवनात असाच एक प्रसंग घडला. 23 नोव्हेंबर 2011 रोजी माझी एक दूरच्या नात्यातली जाऊ माझ्याकडे कुठल्या तरी कामाच्या निमित्ताने सकाळी 10 वाजता आली. तिच्यासाठी चहा बनवताना माझ्या मनात विचार आला, बिचारी 15 दिवसापूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले, कसे वाटत असेल ना हिला. तितक्यात फोन वाजला, आई वडिलांच्या सोसायटीतून फोन आला होता. अगं भोंगे काका जिन्याजवळ पडले आहेत, दवाखान्यात घेऊन चाललो आहोत. 11 वाजता दवाखान्यात पोहोचले, सर्व काही संपले होते. 1 तासापूर्वी माझ्या जावेला बिचारी म्हणणारी मीच दुःखात बुडून गेले होते. हा मोठा धक्का होता. आपल्या तार्किक मनाचा हा गुणधर्म आहे की ते मृत्यूला तुमच्या विचारातून पूर्णपणे काढून टाकते. त्यामुळे बहुतांश लोकांची मानसिक जडणघडण अमर असण्याच्या मूर्ख कल्पनेभोवती फिरत असते. समर्थ म्हणतात, संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. मरणाच्या बाबत मृत्यूलोकामध्ये अजिबात उधारी नाही, शरीर घडी घडीने मृत्यूच्या जवळ चालले आहे. खरे तर तुम्ही मरणार आहात आणि साधनेसाठीची वेळ निश्चित चालली आहे, हा काही विकृत अथवा निराशाजनक संदेश नाही. खरे पाहता तो जीवनाभिमुख आहे, कारण आयुष्य खूप मर्यादित आहे. समर्थ म्हणतात, मृत्यू आज नाही उद्या अपरिहार्य आहे व संसारातील कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. या संसाराचा जन्म दुःखापासून आरंभ होऊन मृत्यू वेदनेत त्याचा शेवट होतो व मधल्या अवकाशात दुखणी बहाणी उद्वेग चिंता आहेच. संसार हा बाजार भरला आहे असे मानले तरी ह्या इतक्या रकमा आपल्या नावे पडतात व जमेच्या बाजूला परमार्थ ही एकच रक्कम पडण्याचा संभव आहे. ती जर न पडली तर नरदेह प्राप्त होऊन फुकट कवडीच्या फायद्यासाठी वाया दवडला असे होणार आहे. देह परमार्थासाठी झिजवला तरच याचे सार्थक होते, नाहीतर नाना प्रकारचे आघात सोसत हा जीव जळून जातो. असा हा जन्म प्राप्त झाल्यानंतर परमार्थ प्राप्ती करून घेण्याविषयी आपण उतावीळ झाले पाहिजे, कारण हा जन्म केव्हा संपेल याचा काही भरोसा नाही. व शिवाय नरदेह जोपर्यंत धडधाकट आहे, कोणतेही व्यंग यात नाही, तोपर्यंतच परमार्थाची साधने आपल्या हातून होण्याचा संभव आहे. माझ्या आईला कॅन्सर झाल्यावर शेवटच्या स्टेजमध्ये साधना न जमण्याने होणारी तळमळ मी प्रत्यक्ष पाहिली आहे. मी साधारण 30 असताना माझी आई मला सांगायची, अगं ध्यान व नामस्मरण साधना करत जा, किती त्या नवरा आणि मुलांच्या मागे फिरते. तेव्हा मी म्हणायचे, करेन की 50 आल्यावर. तेव्हा माझी आई चिडून मला म्हणाली होती, तुला माहीत आहे का तू 50 जिवंत राहणार आहेस म्हणून. आईच्या त्या वाक्याने माझे डोळे खाडकन उघडले. तरुण वयात आपले विचार किती उथळ असतात याची जाणीव आता होते. परमार्थ मार्ग स्वीकारण्याचे सामर्थ्य आज शरीरात असले तरी उद्याला ते राहीलच असा भरवसा नाही. पांगळा, अंध, बहिरा, अशक्त, रोगी असा देह असता तर परमार्थ मार्गालाही सारी विघ्ने होत. परंतु रामरायाने आपल्याला धडधाकट देह दिलेला असला तरी आपले लक्ष संसारातून उडून परमार्थाकडे लागत नाही. घर, गाडी, नोकरी, दागिने, कपडे यावर जडलेले ममत्व नाहीसे होत नाही. समर्थ विचारतात, घर हे आपण आपले मानित असतो, पण खरोखर ते आपले आहे काय? आपल्याप्रमाणे त्या घरात राहणारे उंदीर, पाली, माशा, कातण्या, मुंग्या, झुरळे, ढेकूण इत्यादी जीव त्या घराला आपले म्हणूनच मानत असतात. त्याप्रमाणे घरातील माणसे, पाहुणे, नोकर, चाकर, चोर ही देखील आपल्या घरावर अंमल दाखवित असतात. त्यांच्याबरोबर आपणही त्या घरावर आपला हक्क सांगत असतो. वास्तविक विचार केला तर ज्याला आपण आपले घर म्हणून म्हणत असतो ते पूर्वकर्माच्या ऋणानुबंधाने एकत्रित जन्माला आलेले जीव असतात. समर्थ म्हणतात, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानिली, कैसी रे पढत मूर्खा. कालांतराने आपले घर बाकीच्यांचेच होऊन जाते. आपण नाहीसे होऊन जाणार आहोत. किडा मुंग्यांची वस्ती तेथे कायमची होणार आहे. घराची गोष्ट राहो बाजूला, पण ज्याला आपण आपले शरीर समजतो ते शरीर तरी आपले आहे काय? शरीर हे आपले म्हणावे तर त्यात डोक्यामध्ये उवा होतात, फोड येतात, पोटामध्ये जंत होतात, दातांना कीड लागते, डोळ्यांना मोतीबिंदू होतो, शरीराच्या कोणत्याही भागाला कॅन्सर होतो. जन्माला आल्यापासून देह ठेवेपर्यंत जो द्रव्य आणि विषयांचा विचार करतो त्याला समर्थ बद्ध म्हणतात. काही वेळेला वेदांताच्या गोष्टी कळत असूनही शाश्वत सुख काय आहे ते दिसत नसल्यामुळे क्षणभंगू राहिक सुखाचा त्याग करवत नाही. बद्ध दशा तीहीच. देह ममत्व सुटत नाही, विषय सुखाचा वीट येत नाही. एखादा मनुष्य जन्मास येतास त्याला झोप लागावी व त्या स्थितीतच हजारो वर्षे राहून त्याला त्या झोपेतच मरण यावे अशासारखी बद्धाची स्थिती असते. द्रव्य दारा प्रपंचाच्या चिंतनात म्हातारपण आले तरी चिंतन सुटत नाही असं कितीतरी लोक आपण पाहतो. समर्थ म्हणतात, हाती द्रव्याची जपमाळ कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ या नाव बद्ध. हव्यास आणि हट्ट या दोन गोष्टी संसारात सोडून देता आल्या तर आपला संसार हा सुखाचाच होणार आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव सारा वैताग संपून जाईल. प्रसाद म्हणला की कोणाला लाडू मिळेल किंवा शेंगदाणा किंवा करपलेला शिरा. आयुष्यातले प्रसंग प्रसादासारखेच मानावे व पुढे चालावे. आपल्यावर आपले सद्गुरू उदार हस्ताने कृपापूर्वत आहेत. संसारात कोणत्याही गोष्टीची कमी नाही, पण संसारातील फोलपणा लक्षात घेऊन साधकानेही तत्पर राहिले पाहिजे. नाहीतर तुकोबांच्या पत्नी अवलीबाईंसारखी आपली स्थिती व्हायची. चला तर मग आपण आता प्रपंचाचे स्वरूप समजून घेण्यात वेळ न घालवता तन मन धन परमार्थासाठी वाहून साधनेच्या अंतरंगात रमून जाऊया आणि प्रपंच परमार्थ प्रधान करूया. दासबोध नित्यपाठाच्या अभ्यासाने स्वामीजींना अभिप्रेत असणारे जीवन जगण्याची प्रेरणा घेऊया. हरिओम तत्सत.
अपूर्वताईंकडून आपण आता संसाराच्या अनित्यतेवर त्यांचं चिंतन ऐकलं. संसाराचं स्वरूप काय या विषयावर विचार करताना असं लक्षात येतं की हे स्वरूप समजून घेणं म्हणजेच हे समजणं की आपल्या जीवनात संसारापेक्षा परमार्थाला अग्रक्रम असला पाहिजे. कारण संसारावर विश्वास ठेवणं म्हणजेच विश्वासघाताला सामोरं जाण्यासारखं आहे. तर प्रपंच परमार्थरूप करायचा म्हणजे काय या विषयावर सद्भक्त उमेश दिंडोरे आपलं चिंतन प्रकट करेल. एखाद्या विषयाचा अनालिसिस कसा करायचा आणि तो करत असताना लॉजिकल कन्क्लुजनवर कसं पोचायचं हे उमेशच्या चिंतनावरून आपल्या लक्षात येईल.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आत्ताच आपण ऐकले की संसार अनित्य आहे. समर्थ म्हणतात, जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. म्हणजे संसाराची अनित्यता नुसती विचाराला पटून उपयोगाची नाही, तर त्याचा त्रास जाणवला पाहिजे. उद्या सुख मिळेल असा आशावाद ठेवून आजची दुःखे सहन करणे म्हणजे संसार अनित्य समजणे नाही, किंवा हे असेच चालायचे असं म्हणणं देखील अपेक्षित नाही. तर हा माझाच संसार आहे, तो दुःखदायक आहे आणि मी त्यावर काहीही उपाय योजू शकत नाही, ही जाणीव अपेक्षित आहे. मग आता ह्या संसाराचं करायचं काय? त्याविषयी काय दृष्टिकोन ठेवायचा? त्याचा पूर्ण त्याग करायचा हे स्वाभाविक असावे, पण असं म्हणता येणार नाही. संतांची चरित्रे बघता संतांनी बोधप्राप्तीनंतर हळूहळू मोठा प्रपंच उभा केलेला दिसतो. जसे शंकराचार्यांनी केलेली चार पीठे, जणू काही अख्खा भारताएवढा प्रपंच त्यांनी केला. अथवा स्वामी विवेकानंदांनी जवळ केलेला परदेशी समाज. अथवा रमण महर्षी बघा, जेव्हा अरुणाचलाला महर्षी पोचले तेव्हा दिवसेंदिवस शून्यात दृष्टी ठेवून एकटे बसलेले असत. पण काही काळाने त्यांनी देखील काही जणांना आपलं म्हणायला सुरुवात केली, शिष्य संप्रदाय सुरू झाला आणि पुढे त्याचे रुपांतर आश्रमात झाले. आणि ह्या सद्गुरू पदाधिष्ठित संतांनी संसार सोडला तरच माझ्याकडे या असे सांगितले नाही. आपण ह्या केंद्राला देखील स्वामीजींचे कुटुंब म्हणतोच. म्हणजे संतांच्या चरित्रावरून असे दिसते की आनंदासाठी संसार सोडायला पाहिजे अशी अट नाहीये. किंबहुना समर्थ म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, किंवा प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला. म्हणजे या दुःखद संसाराला देखील काही एक उपयोगिता देण्यात आलेली आहे. आपल्याला हे ऐकून छान वाटतं, कारण आपल्याला तरी कुठे संसार सोडता येतोय. असो, आता सुखावं नाही असे म्हणतात आणि सोडायचंही नाही म्हणतात हे कसं समजून घ्यायचं हे कळावं म्हणून स्वामी माधवनाथांनी योजलेल्या पुढच्या ओव्या बघूयात. प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. संसाराच्या उपयोगितेबरोबर काही अटी घातलेल्या दिसत आहेत. संसार करा पण सावध राहून त्याला प्रमाणात अथवा मर्यादेत ठेवायला सांगत आहेत. मला हा मुद्दा किल्लीचा वाटतो. जर हे संसारावरचे प्रमाण निसटले तर परमार्थ होणार नाही. संसार आणि परमार्थ एकत्र करायचा असेल तर संसाराला मर्यादेत ठेवायला पाहिजे, नाहीतर परमार्थ शून्य होऊन जातो आणि केवळ संसारच चालू राहतो. स्वामीजी पुढे सांगतात, घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड, तेथे कैसे आणिले द्वाड करंटपण. म्हणजे बुद्धीला एवढे व्यापक करा की ती ब्रह्मांडापेक्षा मोठी होईल. म्हणजे कोणाचाही संसार आणि परमार्थ दोन्ही एकत्र करता येतात हे पहिल्यांदा बुद्धीत ठसवून घ्या. माझा संसार एका बाजूला आणि परमार्थासकट उर्वरित ब्रह्मांड दुसऱ्या बाजूला, अशा भेदबुद्धीला चिकटून राहू नका. हां, म्हणजे संसार आनंदाचा होऊ शकतो जर त्याला एका मर्यादेत ठेवू शकलो तर. अशा प्रकारे मर्यादेत ठेवून करायचे काय आणि मर्यादेत ठेवायचे कसे आणि मुख्य म्हणजे मर्यादेत ठेवायचे म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींना मिळून एक संज्ञा योजली आहे, ती म्हणजे परमार्थ करणे. परमार्थ पाया असला पाहिजे आणि संसारवरच्या भिंती. पायाच्या बाहेर भिंती गेल्या तर घर नेहमीच अस्थिर राहील. तसं पारमार्थिक मूल्यांच्या बाहेर संसार जाऊच द्यायचा नाही. आणि अशा प्रकारे संसाराला मर्यादा घालणे जमावे म्हणून स्वामी माधवनाथांनी पुढील ओव्या या परमार्थाचे स्तवन करणाऱ्या योजल्या आहेत. या ओव्या उपदेशात्मक आहेत, समजावणीच्या नाही, समजूनच घ्याव्या लागतील. जसे की मनुष्य देह लाभला आहे पण पारमार्थिक आनंदाची प्राप्ती नाही, म्हणजे लक्ष्मीमध्ये करंटा नांदे अशीच आहे. या भूतलावरील प्रत्येक देह हा केवळ कष्टासाठी आणि स्वतःला जिवंत ठेवण्याची अविरत धडपड करण्यासाठी जगतो, पण मनुष्य देह विशेष आहे जर का बुद्धी व्यापक केली तर. आजचा दिवस चरितार्थाच्या अंगाने चांगला गेला म्हणजे सत्कारणी लागला असे म्हणणे म्हणजे बुद्धीचे दारिद्र्यच आहे. पुढे स्वामीजी सांगतात की परमार्थी तो राज्यधारी, म्हणजे ज्यांनी संसारात परमार्थ महत्वाचा केला आहे तो एखाद्या राज्याचा राजा जणू आहे. राजा जसा सावध असतो आणि राजा जसा सगळ्यांपेक्षा जास्त सुखात असतो, त्याप्रमाणे परमार्थी व्यक्ती इतर संसार करणाऱ्यांपेक्षा जास्त आनंदात असते, धैर्यवान असते आणि घाबरट नसते. किंबहुना असं असेल तरच परमार्थ जमला, कारण संसारासारख्या लोभस गोष्टीला एका मर्यादेत ठेवणारी गोष्ट देखील त्यापेक्षा जास्त आनंददायी पाहिजे, जास्त प्रेम देणारी, गलितगात्र अथवा शीण आणणारी नसली पाहिजे. आपला परमार्थ असा असला तरच संसार मर्यादेत राहील. प्रपंच साधून परमार्थ करायचा याचा तर्क मी मांडला. परमार्थात विचार प्रथम येतो, विचारच पटला नाही तर कृती कसली करणार. पण अडचण येते ती खऱ्या अर्थाने आपल्या संसाराला मर्यादा घालण्याची, म्हणजे आचरणाची. स्वामीजींनी योजलेल्या पुढील ओव्या ह्या आचरणाच्या अंगाने अभ्यासाव्यात असे मला वाटते. ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक. प्रपंच लौकिकापुरता करावा म्हणजे किती करावा हे मलाच ठरवावे लागते. नेटका करावा म्हणजे कसा, दोन गाड्या की एक मोठा बंगला की मुलाबाळांना पाहिजे तेवढा पैसा. मला असं वाटते की हे ठरवण्यात साधकाची फजिती होते. आपले भोग आणि जमा केलेल्या आशा आकांक्षा यांनी आपले जीवन बनते. आपण वेळोवेळी घेत असलेले निर्णय आपण ह्यापैकी कशाच्या अंमलाखाली घेत आहोत हेच आपल्याला कळत नाही. मी माझ्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जगतो आहे की माझ्या वाट्याला आलेली कर्मे भगवंताला अर्पण करीत आहे. जर मी माझी कर्मे भगवंताला अर्पण करायचे विसरत असेन तर मी नक्कीच माझ्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जगतो आहे. नीट पाहिले तर संसाराला मर्यादित ठेवणारा मीच, संसाराची आवड असणाराही मीच, खरं तर ही सोय आहे. संसारावर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे, पण होतं मात्र उलटच, गुंता होऊन बसतो. हा गुंता सोडवण्याचे वेगवेगळे उपाय करता येतील. मला दिसलेले काही असे उपाय मी इथे मांडतो. हे सांगण्याचा उद्देश हा केवळ निरूपणाच्या अभ्यासाचा भाग आहे आणि कोणत्याही प्रकारे मला जमले असे मला म्हणायचे नाही. संसाराच्या मर्यादा लक्षात येण्यासाठी संतचरित्रांचा अभ्यास उपयोगी पडतो. स्वामीजींनी आपले जीवन कसे आखले होते याचा अभ्यास मार्गदर्शक ठरतो. मला एकदा स्वामीजी म्हणाले होते की त्यांनी एक दोघा जणांनी मिळून शेअर्समध्ये गुंतवणूक करायचे ठरवले, पण ह्या गोष्टीतून निर्माण होणारी व्यग्रता अथवा एन्झायटी पाहून स्वामीजी त्यापासून मागे फिरले. शेअर्समधील गुंतवणूक ही खूप चर्चेतील गोष्ट आहे. ज्याला त्याला त्याची भुरळ पडते, करेल अथवा न करेल. समाजाला ज्याचे गारूड आहे ती गोष्ट नाकारायची असेल तर तेवढी स्वतंत्र बुद्धी आणि हिंमत पाहिजे. दुसरीकडे मोठ्या पगाराची नोकरी मिळेल देखील, पण इथल्या नोकरीत भागत असेल तर मग अमेरिकेत काय आहे हे बघायलाच न जाणे म्हणजे संसाराला मर्यादा घालणे असं मला वाटतं. तसेच संसाराला मर्यादा घालणे सोपे जाईल जर कुटुंबातील सगळ्यांनी मिळून हा अभ्यास केला तर. मी आणि माझ्या पत्नीने पूजनीय स्वामीजी आणि ज्येष्ठ साधकांशी चर्चा करून भावी जीवनाविषयी समज वाढवणे असा प्रयत्न केला. अगदी घरातील वादापासून ते करिअर प्लॅनिंगपर्यंत सगळं त्यांच्यापर्यंत नेलं. एकदा तर मंथली फायनान्शियल प्लॅनिंग ह्या विषयावर आम्ही पंकजदादा आणि अपर्णाताई दोघांबरोबर प्रदीर्घ चर्चा केली आहे. त्यावेळेस पंकजदादांनी आम्हाला कोणकोणते खर्चाचे आयटम आणि त्यावर महिना किती खर्च होईल असे लिहून दिले होते. साधारण 10-12 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, पण मी ते आजही संदर्भ म्हणून वापरतो. आपल्या वेळेचा उपयोग लक्षात घेऊन देखील संसाराला मर्यादेत ठेवता येते. मला आता करमणुकीची गरजेची आहे असा विचार धरून ठेवला की कालांतराने काहीतरी करमणूक करून घ्यावीच लागते. मग काय परमार्थ करतो म्हणून काहीच करमणूक करून घेऊ नये का? हा प्रश्न ज्याने त्याने आपल्या ताकदीने सोडवावा. जेवढा कर्म करण्यात दोष तेवढी करमणूक गरजेची. काही करून संसाराला मर्यादेत ठेवण्याची जबाबदारी आपली. ज्यांनी सर्व केंद्राच्या वेळा पाळल्या त्यांच्या संसारातून नाटक सिनेमे लांबलांबच्या सहली गायब झाल्या. हा कुठलाही कठोर निर्णय असू शकत नाही, तर ह्या गोष्टींशिवाय आनंद आहे याची आलेली प्रचिती असते. सुट्टीच्या वारी न चुकता सकाळी संध्याकाळी केंद्रात येऊन बसणे हे संसाराला मर्यादा घातल्याशिवाय होणार नाही, आणि तसे केल्यानेच संसाराला मर्यादा घालता येईल. आता मला जे जमले नाही ते सांगतो. जरी संतांच्या चरित्रावरून आपण आपल्या संसाराला मर्यादा घालू शकत असलो तरी काही वेळेस आपली समजच तेवढी नसते. काही सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी विचारातील व्यापकता घालवून हतबल होऊन बसतो. अशा प्रसंगी कोणाची तरी मदत लागते. आपण म्हणतो की संसारातील गोष्टी स्वामीजींसमोर मांडू नयेत, पण अशा प्रसंगी आम्ही उभयतांनी स्वामीजी आणि ज्येष्ठ साधकांची मदत घेतली. घरातील जीवावर आलेली संकटे आणि आजारपणं यासाठी तर नेहमीच स्वामीजींचा आधार घ्यावा लागतो. कर्मधर्म संयोगाने मी हे वाक्य लिहिले आणि माझ्या पत्नीला डेंग्यूमुळे आयसीयूमध्ये ठेवावे लागले. मी असं बघत होतो की हा सर्व विषय डोक्यात असून देखील मी स्वामीजींना सगळे हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या गोष्टी लिहून कळवत होतो, आणि ते व्हॉट्सअपवरचे दोन ब्लू टिकमार्क दिसले की हायसं वाटत होतं स्वामीजींनी पाहिला. पण स्वामी माधवनाथांनी योजलेली पुढची ओवी काही वेगळेच सांगते. जयास वाटे सुखची असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे दुःख मोळजे. ही ओवी समजून घेण्यात माझी फजिती होते ते माझ्या तोकड्या बुद्धीमुळे. जन त्यागावे हे एक आणि जनासंबंधीचा स्व हा भाव टाकावा हे दुसरे. या दोन्हीमधला माझ्या बुद्धीला आचरणात्मक फरकच कळत नाही. व्यक्तीला नाकारल्याशिवाय तिच्याविषयीचं ममत्व काढायचं हे नीट लक्षात घालून शिकावे लागणार आहे. म्हणजे मी ज्या बुद्धीच्या आधारे एवढा वेळ विचार प्रकट केले त्याच्या मर्यादा स्पष्ट दिसत आहेत. जोपर्यंत बुद्धीला अशा प्रकारे काही मर्यादा आहेत तोपर्यंत संसार आणि परमार्थ यांना आपापल्या जागी स्थिर ठेवण्यासाठी प्रत्यक्ष सत्संगतीसारखा दुसरा उपाय नाही हेच खरं. हरिओम तत्सत.
उमेशच्या या अभ्यासपूर्ण अशा विवेचनानंतर आपण बाबा महाराज गर्दे यांचा एक अभंग ऐकणार आहोत. या अभंगामध्ये त्यांनी ज्ञानीपुरुष कशा पद्धतीने संसार आणि परमार्थ या दोन्हीचा भोग घेतो याचं वर्णन केलं आहे. सद्भक्त सौभाग्यवती अर्चना दाते आता हा अभंग सादर करेल.
एकेची काळी भोगी तो ज्ञानी संसार परमार्थ दोन्ही हो संसार परमार्थ दोन्ही काक बघे तो जैसा दोन्ही काक बघे तो जैसा दोन्ही दक्षिण वामनयनी हो दक्षिण वामनयनी एकेची बुबुळाते फिरवुनी संसार परमार्थ दोन्ही हो संसार परमार्थ दोन्ही एकची मानव महाराष्ट्र भाषा एकची मानव महाराष्ट्र भाषा तैसीच गिरवाण वाणी हो तैसीच गिरवाण वाणी बोले जैसा तो समजोनी संसार परमार्थ दोन्ही एकेची काळी भोगी तो ज्ञानी संसार परमार्थ दोन्ही सरोवरामध्ये अर्ध बुडाला सरोवरामध्ये अर्ध बुडाला अनुभवी जैसा कोणी हो अनुभवी जैसा कोणी वरती ऊन खालती पाणी संसार परमार्थ दोन्ही हो संसार परमार्थ दोन्ही कृष्ण तनय हा सद्गुरु माता कृष्ण तनय हा सद्गुरु माता चिंतुनी अपुल्या कवनी हो चिंतुनी अपुल्या कवनी ठेवी मस्तक तिये चरणी संसार परमार्थ दोन्ही एकेची काळी भोगी तो ज्ञानी संसार परमार्थ दोन्ही हो संसार परमार्थ दोन्ही हो संसार परमार्थ दोन्ही.
गर्दे महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे एकच माणूस मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषा समजून उमजून बोलू शकतो तसा ज्ञानी पुरुष एकाच वेळी संसार आणि प्रपंचाचा भोग घेत असतो हे त्यांनी ज्ञानी पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. आपण आत्ताच प्रपंचाचं अनित्य स्वरूप समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि प्रपंचच परमार्थरूप करायचा आहे हा निश्चय देखील केला. तरीही रोजच्या जीवनात हा बोध किंवा निश्चय उतरवायचा कसा साधकाला काय युक्त्या करता येतील अशा अनुषंगाने सद्भक्त मृदुलताई आता तिचं मनोगत सादर करेल. आतापर्यंत सर्व इंजिनियर्सनी आपले विचार मांडले आहेत, पण मृदुलताई मात्र डोळ्यांची डॉक्टर आहे. तर आता आपण तिचे डोळस विचार ऐकूया.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आजच्या या युवास्नेहासाठी घेतलेल्या विषयावर जेव्हा चिंतन सुरू केलं तेव्हा अंतर्मुखता या संकल्पाचा अभ्यास सुरू होता. मृत्यूचं दर्शन किंवा त्याविषयीचं चिंतन आपल्याला अंतर्मुख करण्यासाठी सर्वात जास्त उपयोगी पडतं असं वाटतं. खरं तर गेले काही महिने या विषयाबद्दलचे विचार वारंवार मनात घोळत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे चिंतन अधिकच तीव्र झालं. आमच्या सर्व संयोजकांचे त्याबद्दल मी आभार मानते. जे विचार सुरले आहेत ते स्वामीजी आपल्या चरणी अर्पण करत आहे. दासबोध नित्यपाठाच्या ज्या ओव्यांवर आपण सर्वांनी आज अभ्यास केला त्या ओव्यांमधून साधकांनी नक्की काय घ्यायचं याबद्दलचं चिंतन प्रगट करायला मला गौतमनी सांगितलं आणि मन सहजच भूतकाळात गेलं. स्वामी माधवनाथांच्या सहवासातले ते सुवर्ण क्षण आठवले. स्वामीजी आपल्याबरोबर सहज संवादांच्या निमित्ताने जे बोलून गेले ते म्हणजे दासबोधाचं सार होतं हे जाणवून गेलं. आज आपण जेव्हा गीता ज्ञानेश्वरी दासबोध यांच्या ओव्यांचा असा अभ्यास करतो तेव्हा कळतं की या सर्वांचा गाभा स्वामीजी आपल्याला पूर्वीच सांगून गेलेत. त्यामुळे आजचं हे चिंतन देखील त्यांच्याबरोबर झालेल्या संवादांच्या त्यांच्याकडून ऐकलेल्या विचारांच्या आधाराने व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. सुमारे 30 वर्षापूर्वीची घटना. आमच्या कुटुंबातील अगदी जवळची एक व्यक्ती त्यांच्या वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन पावली. त्या अकाली मृत्यूमुळे आमचं सारं घर होळपळून निघालं. त्या कोवळ्या वयात आपल्या एखाद्या एवढ्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचं दर्शन मला प्रथमच घडत होतं. समोर निर्जीव होऊन पडलेला देह होता. देह तर तोच होता जो आदल्याच दिवशी माझ्याबरोबर बोलला होता. मग त्याच्यामधून काय निघून गेले म्हणून तो आज मृतदेह झाला आहे. त्यांनी रचलेली आयुष्यभराची स्वप्नं एका क्षणात पत्त्याच्या घराप्रमाणे कोलमडून पडली होती. ह्या पाठोपाठ मनात एक विचार आला, आज हे या व्यक्तीबाबत झाले उद्या माझ्याबाबत असे अचानक झाले तर, आणि जर ते कधी घडणार हे आपल्या हातात नाही तर जगण्यासाठी एवढा आटापिता कशासाठी करायचा. नक्की काय मिळवायचं आहे, आपण या जगात आलो याचं खरं कारण आहे तरी काय, अशा अनेक प्रश्नांचं काहूर मनात साठवत त्या प्रसंगाला सामोरी गेले. तेव्हा कळलं नव्हतं की त्या क्षणी मनामध्ये दासबोधाचा जन्म होतो आहे. पूर्वजन्मीचं काही सुकृत आणि माझ्या आईवडिलांची पुण्याई यामुळे या घटनेनंतर काही महिन्यातच मी पूजनीय स्वामीजींच्या चरणांपाशी येऊन पोहोचले आणि एखाद्या आश्चर्याप्रमाणे एकेका प्रश्नाचं उत्तर स्वामीजींकडून विनासायास मिळायला लागलं. कधी सत्संगातून, कधी प्रवचनांमधून, तर कधी वैयक्तिक भेटींच्या वेळी स्वामीजींच्या शब्दाशब्दात एक विलक्षण ताकद होती. त्यामुळे ते आजही ते शब्द हृदयावर जसेच्या तसे कोरलेले आहेत. त्यांनी जे सांगितले त्याचा सारांश असा होता, नश्वर अशाश्वत अशा देहाच्या आतमध्ये असणाऱ्या शाश्वत वस्तूचा तुला शोध घ्यायचा आहे आणि त्यासाठीच हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. ती शाश्वत वस्तू शोधणे म्हणजे आत्मदर्शन. आयुष्यामध्ये कितीतरी तात्पुरती ध्येय तुझ्या समोर येत राहणार आहेत. व्यवहारापुरती ती ध्येय त्या त्या वेळेला साध्य करायचीच आहेत, परंतु अंतिम ध्येय आहे आत्मदर्शन. इतर ध्येय प्राप्त करताना मूळ ध्येयाकडे दुर्लक्ष नको व्हायला. ते ध्येय साध्य करण्यासाठी लागणारे प्रयत्न म्हणजे परमार्थ साधना, जी सद्गुरूंच्या कृपेमुळेच फलद्रूप होते. शिवाय ही साधना पुढे कधीतरी नव्हे तर या क्षणापासून लगेचच सुरू करायची आहे. याबद्दलची एक आठवण सांगते. एकदा आम्ही स्वामीजींना भेटायला गेलो तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला या जन्मात सुदृढ असा देह मिळालेला आहे आणि त्याहीपेक्षा सुंदर निरागस स्वच्छ असं मन मिळालेलं आहे. आता भगवंतांनी दिलेल्या या देणगीचा उपयोग करून त्वरित परमार्थाला लागा. बाकी जे घडायचं आहे ते घडत राहील. असं बोलून एक लाख मोलाची ओवी त्यांनी उच्चारली. इतुके ही नसता व्यंग नरदेह आणि सकळ सांग तेणे धरावा परमार्थ मार्ग लागवेगे. अशा प्रकारे खरं तर स्वामीजींनीच या देहाला परमार्थी लावलेला आहे. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी हे व्यर्थची गेले नाना अघाते मृत्यूपंथे. अपूर्वाने मांडलेल्या अभ्यासातील ही सर्वात महत्वाची ओवी आहे असं वाटलं. त्यावर आता आपण सर्वजण स्वतःशी प्रामाणिक राहून विचार करूयात. सद्गुरूंनी या देहाला परमार्थी लावलेला आहे, परंतु देह परमार्थाला लावणं म्हणजे नक्की काय? तर सद्गुरूंनी दिलेला बोध प्राप्त व्हावा यासाठी आपली देह मनबुद्धी जिजवणं, त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करायचं आहे आणि त्याच्या आड जे जे येईल ते धैर्याने बाजूला सारायचं आहे. स्वामीजींनी सांगितलेली साधना त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून दृढपणे करत राहायची आहे. तो बोध अजून मला अनुभवाला आलेला नाही, तरी देखील स्वामीजी सांगतात म्हणजे तो 100% खरा असणार, म्हणून मनाने त्याचं जमेल तेवढं चिंतन करायचं आहे. त्याचबरोबर नामस्मरण, सद्गुरुस्मरण, सगुण उपासना करायची आहे. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप, ही स्वामीजींची आवडती ओवी होती. तिचा गर्भितार्थ लक्षात ठेवून आपल्या वाट्याला आलेली कर्मही करायचा प्रयत्न करायचा आहे. या कर्मांमध्ये गुरुकार्याची सेवा देखील ओघाने झाली. आपण सर्व हे करत आहोत का? स्वामीजी, खरोखरच मनापासून आम्ही सर्वजण यासाठी प्रयत्नशील आहोत, परंतु व्यवहाराच्या रेट्यामध्ये येणाऱ्या सुखदुःखांच्या प्रसंगांमध्ये मध्येच काही काळ बेसावध व्हायला होते. अशावेळी आपणच कृपाळू होऊन वारंवार सावध करत आहात. आजच्यासारख्या या चिंतनाची संधी देऊन सावध करत आहात. मोठे स्वामीजी एकदा मला म्हणाले होते, सद्गुरु असती हृदयात सत्शिष्याते जागवित. अगं, तुला हे कर ते करू नकोस या स्थूळ गोष्टींचं मार्गदर्शन तर ते करतातच, परंतु तुझी साधना झाली नसेल तर आतूनच ते तुला त्याची जाणीव करून देतात. ही आज तुझं ध्यान राहिलेलं आहे, मात्र त्यांचा हा संदेश ग्रहण करण्याइतपत स्वतःला तरळ ठेवणं हे शिष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. स्वामीजी, आपण तर वेळोवेळी असं आम्हाला सावध करत आहातच, परंतु मला वाटतं मृत्यूचं वारंवार घडणारं दर्शन देखील पुन्हा पुन्हा खडबडून जागं करत राहतं. आपल्याला आधार देणाऱ्या कुटुंबातल्या समाजातल्या कितीतरी ज्येष्ठ व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. लोक मरमरो जाती, वडिले गेली ही प्रचिती. आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींबाबत एक वेळ मन ही घटना ऍक्सेप्ट करते, परंतु आपल्याच वयाच्या आसपास असलेली, आपल्यासारखी साधनेसाठी धडपड करणारी, सद्गुरूंवर मनापासून प्रेम करणारी, त्यांच्या कार्यासाठी जीवाचं रान करणारी व्यक्ती जेव्हा आपल्यामधून अचानक निघून जाते, तेव्हा मृत्यूच्या त्या दर्शनाने काळजाचं पाणी होतं. हो, आपल्या सर्वांच्या आवडत्या गजाननाबद्दल मी बोलते आहे. आज त्यांना जाऊन तारखेने बरोबर 3 महिने झालेत. त्यांचं असं निघून जाणं खूप अंतर्मुख करून गेलं. त्यांना शुद्ध असेपर्यंत स्वामीजी त्यांना वारंवार बोधाचं स्मरण करून देत होते आणि त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या जवळ उभे होते. त्यांच्या देहाचं खरोखर सार्थक झालं आहे, कारण त्यांनी त्यांचा देह परमार्थी लावला होता, त्यामुळे मृत्यूचा आघात येऊनही ते त्यातून तरून गेले आहेत. आपण साधक असलो तरी काळाची झडप अशी आपल्यावरही येऊ शकते. आपली लौकिक आणि पारमार्थिक स्वप्न अपुरी ठेवून तो काळाचा घाला कधी येऊ शकेल याचा नेम नाही, म्हणून समर्थ सावध करतात, येची क्षणी मरोनी जासी तरी रघुनाथ भजने अंतरलासी. स्वामीजी देखील प्रत्येही आपल्याला हेच सांगत आहेत. त्यांनी आपल्या सर्वांना परमार्थ मार्गावर स्थिर केलं आहे. मोठ्या धाडसाने हे विधान करते आहे, परंतु खरोखरच आपल्यापैकी प्रत्येकामध्ये त्यांनी या ध्येयाचं स्फुलिंग चेतवलं आहे यामध्ये शंका नाही. आता कुठलीही परिस्थिती आली तरी त्यांच्या कृपेच्या आधारावर या मार्गावर स्थिर राहायचंय. एकट्याने नव्हे तर आपल्याबरोबरच्या गुरुबंधू भगिनींनाही त्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. एकमेकांना प्रेरणा द्यायची आहे, त्यासाठीच तर स्वामीजींनी युवास्नेह या उपक्रमाची सुरुवात केली आहे. एक आठवण सांगते, मोठ्या स्वामीजींना मी एकदा म्हटले, जर या साधनेमध्येच एवढं सुख आहे तर मग एकांतात राहून फक्त साधना केली तर नाही का चालणार? लोकांमध्ये मिसळून एवढे व्याप कशाला वाढवायचे? त्यावर हसून ते म्हणाले, बरी आहेस की, अगं असं करून कसं चालेल? समर्थांनी काही अरण्यात जाऊन परमार्थ करायला सांगितलं नाही. ते तर म्हणतात, अखंड एकांत सेवावा, अभ्यासाची करीत जावा, काळ सार्थक करावा जनासहित. आपली एकांतातली साधना आधी करायची आणि मग लोकांतामध्ये वावरायचं आहे. आपल्याला असाच परमार्थ करायचा आहे. त्यांच्या त्या तेजस्वी शब्दांचा प्रभाव आजही वेळोवेळी प्रेरणा देत राहतो. प्रपंच साधूनच परमार्थ करणं त्यांना अपेक्षित होतं. त्यांनी स्वतः ते करून दाखवलं आणि आता स्वामी मकरंदनाथ देखील तोच आदर्श आपल्या समोर ठेवत आहेत. साधकांनी प्रपंच सोडून परमार्थ का करू नये याबद्दल स्वामीजी सांगत, परमार्थी साधकांनी स्वावलंबी होणं महत्वाचं आहे. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, मग तया करंट्याला परमार्थ कैसा. याचबरोबर परमार्थरूप प्रपंच या विषयाला स्वामी मकरंदनाथ अजून एक उदार दृष्टिकोन देतात. ते सांगतात, प्रपंच म्हणजे पाच जणांपुरता फक्त मी आणि माझं कुटुंब, तर परमार्थ म्हणजे व्यापकता. व्यापक होण्यामध्ये खरं सुख आहे. आपल्यापुरती साधना करून इतरांच्या दुःखाबाबत उदासीन राहणं हा संकुचितपणा आहे. या उलट आपली साधना सांभाळत असताना आपलं कुटुंब, नातेवाईक आणि आपलं हे साधक विश्व, हे मोठं कुटुंब, या सर्वांसाठी प्रेमाने आणि सहजपणे झिजत राहणे त्यांना अपेक्षित आहे. ते सांगतात, साधना नुसती मेकॅनिकली केली परंतु मन मात्र तसंच राहिलं तर त्याचा उपयोग नाही, कारण परमात्मा हा संकुचित मनात येत नाही तर तो व्यापक झालेल्या मनामध्येच वास करायला येतो. पश्यामी ते रूपम जनांतरस्थम ही त्यांनी सांगितलेली साधना प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं म्हणजे प्रपंच आणि परमार्थ एकरूप करणं आहे असं वाटतं. स्वामीजी, हे ध्येय आमच्यापासून खूप दूर आहे, परंतु आम्ही त्या दिशेने वाटचाल करणार आहोत आपल्या आशीर्वादाच्या आधारावर. या चिंतन अभ्यासाच्या शेवटी काही प्रश्न मनात आले. या अभ्यासाची वारंवार उजळणी माझ्या मनात होत राहावी असं वाटलं म्हणून ते प्रश्न आपल्या सर्वांबरोबर शेअर करते आहे. मृत्यूच्या दर्शनाने मी खरोखरच सावध होते आहे का तो काही काळापुरता सावध झाल्याचा केवळ भास असतो? काही काळाने त्या घटनेबाबत आपल्या संवेदना बोथट होऊन पुन्हा बेसावधपणे मी नेहमीचे रुटीन सुरू करते. खरे सावध झाले तर आपल्याजवळ वेळ किती कमी आहे याची जाणीव होऊन अधिक नेटाने साधना घडेल. माझं तुझं द्वेष मत्थर, एकमेकांशी प्रत्येक बाबतीत तुलना, चढाओढ यासारख्या बहिर्मुख करणाऱ्या गोष्टींमध्ये मी वेळ खर्च करेन का? प्रापंचिक जबाबदाऱ्या तर इतक्या आहेत की त्यातून कसाबसा वेळ मिळतो आहे दिवसाकाठी, तो अधिकाधिक मानसिक एकांतात घालवला जातो आहे का? मध्यवर्ती संकल्पांचा अभ्यास दृढपणे होतो आहे का? या सर्वांवर विचार करता करता मन आपोआप अंतर्मुख होत जाते. स्वामीजी सांगतात की दिवसाकाठी अडीच तास परमार्थासाठी फक्त द्या, दीड तासाची साधना आणि एक तास श्रवण मनन चिंतन. मला वाटतं आजच्या या दिवशी आपण सर्वजण स्वामीजींना वचन देऊ की तुम्हाला अपेक्षित अशा संवेगांनी आणि सावधानता कायम राखत आम्हा सर्वांकडून ही साधना घडू दे, कारण काळ हा बरोबर पुढे सरकत आहे. एकेका वयोगटातून आपण पुढे जात आहोत. दिन गेले भजना विण सारे असे नको व्हायला, यासाठी आपणच आम्हाला शक्ती पुरवावी ही कळकळीची प्रार्थना. हरिओम तत्सत.
मृदुलताईच्या या भावपूर्ण आणि अंतर्मुख करणाऱ्या मनोगतानंतर आता आपण सद्भक्त अनिकेत लिमये याच्याकडून एक अभंग ऐकणार आहोत. तो या वयोगटातला नाहीये.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. प्रेम भावंतरात प्रेम भावंतरात श्रद्धेचे कवचवरी जीवन पथ अनुसरिता तमनी बिड जाय दुरी प्रेम भावंतरात काय उणे आम्हासी अंकुरली गुरु भक्ति प्रीतीचा वाटेवर गिवसितये निज शांति एक ध्येय एक लक्ष्य भावढळ अंतरी जीवन पथ अनुसरिता तमनी बिड जाय दुरी प्रेम भावंतरात तत्वमसी गुरुवाक्ये आत्मस्थिती लक्ष्यली सोहमचा मंत्र जपत उन्मनीत अनुभविली प्रभु मायता नित्य होत नेत मोक्ष मंदिरी जीवन पथ अनुसरिता तमनी बिड जाय दुरी प्रेम भावंतरात शुद्ध सत्व जीवन हे प्रभु का जीवेचियले अर्पित मन प्राणांसह जीवन क्रम सहज चले अथक चालणे हीच हीच एक आसौरी जीवन पथ अनुसरिता तमनी बिड जाय दुरी प्रेम भाव अंतरात कोणाशी सांगुवता धन्य जगी अवतरले उपकारा नाही मिती प्रेम सुखे नितरमले मकरंदा काय उणे मकरंदा काय उणे गुरु दिसे चराचरी जीवन पथ अनुसरिता तमनी बिड जाय दुरी प्रेम भाव अंतरात श्रद्धेचे कवचवरी जीवन पथ अनुसरिता तमनी बिड जाय दुरी प्रेम भाव अंतरात प्रेम भाव अंतरात
अनिकेतचा हा गेस्ट अपिअरन्स आम्हाला सगळ्यांना स्वामीजी खूपच सुखावून गेला. स्वामीजी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आमच्याकडून चिंतन घडलं, जो अभ्यास झाला, त्याचा आम्हाला सर्वांनाच अगदी घसघशीत असा फायदा झाला. आत्मदर्शनाचं ध्येय हे खूप उत्तुंग आहे, दूर आहे, हे जरी खरं असलं तरी अशा पद्धतीने जेव्हा तुमच्या बोधाची उजळणी केली जाते तेव्हा त्या मार्गावरचं आपलं पाऊल परत एकदा घट्ट रोवलं जातं. आपल्याबरोबर आपल्याच वयाचे अनेक साधक आहेत आणि मुख्य म्हणजे स्वामीजी, तुम्ही आमचा हात धरून आम्हाला नेत आहात ही जाणीव अतीव सुख देऊन जाते. मृदुलताईंनी तिच्या विवेचनात काही प्रश्न उपस्थित केले ते आम्हा सर्वांनाच अतिशय जवळचे आहेत. मी आता आदरणीय सुनीलदादांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला याबद्दल मार्गदर्शन करावे. हरिओम.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सद्भक्त डॉक्टर मृदुलाताईच्या चिंतनापर्यंत झालेल्या या वयोगटाच्या कार्यक्रमानंतर आपण अनिकेतचा त्या वयोगात वटगाट्यात नसलेला अभंग ऐकला. मी देखील त्या वयोगटामध्ये नाही. हा वयोगट 40-55 हा वयोगट पास करून पुढे गेलेला. कालच नेमकं असं झालं की स्वामीजींबरोबर पंकजदादा मधुरातही पण होत्या. आज कुठल्या वयोगटाचं युवा स्नेह आहे असं स्वामीजींनी विचारलं आणि 40 ते 55 हा वयोगट आहे असं म्हणल्यावर स्वामीजी म्हणले सोपा वयोगट आहे. म्हणजे जे वयोगट थोडस गौतमनी जसं म्हणलं की वयोगटाच्या वयाची थोडस पुढे इन्क्रीमेंट जी दिलेली आहेत त्याच्यामध्ये 15 ते 25 हा तसं म्हणलं तर आता मला वाटतं तू त्याच घेत असेल पास केला म्हणजे 15 ते 25 हा जास्त अवघड असा वयोगट जे ज्याच्यामध्ये परमार्थाची तशी जाण तेवढीशी आलेली नाहीये. शिक्षण चालू आहे, बाहेरची खूप आकर्षण आहेत, हा जास्त अवघड असा परमार्थाच्या दृष्टीने जास्त अवघड असा युवागट युवकांचा वयोगट. त्याच्यापेक्षा अवघड म्हणजे कमी अवघड असा असलेला 25 ते 40 25 ते 40 याच्यामध्ये अवघड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये नोकरी लागते, संसार सुरू होतो, संसार जरा स्थिरस्थावर होत असतो आणि त्याच्यानंतर मग हा जो आहे 40 ते 55 हा स्वामीजी म्हणले तसा सोपा वयोगट ज्याच्यामध्ये स्थिरस्थावरता आलेली असते, साधना देखील आपली स्थिर होत असते आणि ते विनोदाने असं म्हणलंय की हा सोपा असं करत की आपण परमार्थाचं देखील एक ठरवून घेतलेलं असतं की किती साधना करायची, किती बसायचं, किंवा केंद्रात यायचं, असं सगळं आपण आपल्या सोयीप्रमाणे सगळं नीट बसवून घेतलेलं असतं, सोपं केलेलं असतं आपण. असं सोपा. आणि त्यानंतर आता मी जे बोलतो आहे तो स्वामीजी म्हणले त्याच्यापेक्षा अधिक सोपा, खूप सोपा झालेला. म्हणजे याच्यामध्ये काही तसं ताण नाही. खिळीमिळीनी परमार्थ करण्याचा आणि त्याच्यामध्ये आपल्या आमचं म्हणजे नंतरचा जो वयोगट आहे त्याला पुढचं लिमिट नाहीये. त्यामुळे हे जे 5-5 लिमिट जे वाढवलेलं आहे ते आमचं लिमिट देखील पुढे 5 आपोआप वाढावं असं वाटतं. आणि जर विशेष काही शारीरिक त्रास वगैरे काही झाले नाही तर कुठेतरांसारखं अतिशय उत्साहाने असं आनंदाने खेळीमेळीने असं साधना करता यावी हा विनोदाचा आणि याचा भाग सोडून दिला तर आजचा जे दासबोध नित्यपाठाचा अभ्यास या अंगाने जी चिंतन झाली, जो परिसंवाद झाला तिघांचा, मुख्य त्याच्यामध्ये जे सेंट्रल थीम म्हणू अशी जी होती की परमार्थ प्रधान प्रपंच असं मुख्य त्याचा हे होता. या दासबोध अभ्यासाच्या करता सद्भक्त शैलजांनी शैलजापूर्णी जे सुरुवातीला प्रार्थना म्हणली समर्थांचं जे स्तवन आहे त्यांनी या अभ्यासाकरता एक सुंदर गंभीर पवित्र असं वातावरण निर्माण झालं आणि गौतमनी सूत्रसंचालन केलं आणि सुरुवातीला सांगितलं की मी गौतम चांदेकर सर्वांचं स्वागत करतो. फक्त त्यांनी एक शब्द ऍड नाही केला कारण तो स्वतः नाही करू शकत, तर डॉक्टर गौतम चांदेकर हा डॉक्टर मला जरा जास्त जवळचा आहे कारण संशोधन क्षेत्रामध्ये डॉक्टर झालेला त्यांनी या परिसंवादाचं एकंदरीत प्रस्तावना केली आणि संसाराचं स्वरूप नेमकं कसं आहे त्याच्याविषयी अपूर्वताईंनी जे नेमकं जसं इंजिनियर जसं मांडावे तसं नेमकं चिंतन असं त्यांनी व्यक्त केलं. प्रपंचाची अनित्यता लक्षात आली तरच परमार्थ सुरू होऊ शकतो. ज्ञानोबा जसं म्हणतात की विषय रांधली रसस होये जयी जेवणारा ठाऊवी होये तो ताटची सांडूनी जाये जयापरी. जेवणामध्ये विष कालवले असं जर कळलं तर तो ताट चाडून सोडून जसा निघून जाईल तैसी संसारा या समजता देखी जे जयी अनित्यता तई वैराग्य दवडिता पाठी लागे. आणि खरी परमार्थाची सुरुवात जी होते ती वैराग्य विचार आतमध्ये निर्माण झाल्यामुळेच होते. आणि हा जो वैराग्य विचार आहे तो मुमुक्षू बद्धातून मुमुक्षू जो होतो बद्धाचं लक्षण देखील त्यांनी सांगितलं की हाती द्रव्याची जपमाळ कांता ध्यान सर्व काळ सत्संगाचा दुष्काळ या नावं बद्ध. आणि असं बद्धाचं जीवन जगत असताना कुठेतरी तो त्याला दुःखाचा स्पर्श होतो दुःखाचा चिमटा बसतो आणि तो खडबडून जागा होतो. याच्यामध्ये खरं सुख नाही विषयांमध्ये खरं सुख नाही असं त्याला जाणवून जातं. मृत्यूचं दर्शन त्याला होतं त्याच्यामुळे तो खडबडून जागा होतो आणि तो मुमुक्षू होतो. मुमुक्षुत्वाच्या भूमिकेवर तो येतो. आणि मग हा जो मुमुक्षू असतो तो मुमुक्षू जेव्हा संतांना शरण जातो संतांकडे जातो तेव्हा त्याला खऱ्या परमार्थाचा मार्ग मिळतो. प्रपंचच परमार्थरूप कसा करायचा याचं जे एक अॅनालिसिस आपण उमेशकडून ऐकलं अॅनालिसिस आणि त्याचं कन्क्ल्युजन सुंदर रीतीने त्यांनी जे अॅनालिसिस केलं की प्रपंच किंवा संसार मर्यादित ठेवणं परमार्थाच्या मर्यादेमध्ये ठेवणं म्हणजे प्रपंच परमार्थरूप करणं. आणि ह्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा आपल्याला संतसंगतीमध्ये गेल्यावर निश्चित रीतीने कळतात हे त्यांनी केलेलं कन्क्ल्युजन आहे ते आपल्याला सर्वांनाच भावून गेलं. आणि नंतर मृदुलताईला स्वामीजींच्या मोठ्या स्वामीजींच्या मकरनाथांच्या सहवासामध्ये या परमार्थाच्या वाटचालीच्या ज्या युक्त्या सापडल्या त्या युक्त्या तिने ज्या आपल्याला सांगितल्या त्या देखील आपल्याला अत्यंत उद्बोधक अशा ठरल्या. या कार्यक्रमाची पूर्वतयारी जेव्हा चालू होती त्याच्या एका बैठकीला मी गेलेलो होतो आणि मग गौतमनी सगळं सांगितलं की कोण काय बोलणार आहे कसं काय विषय आहे वगैरे. दासबोध नित्यपाठाचा अभ्यास असा विषय आहे असं मला सांगितलं तेव्हा माझ्या मनामध्ये असा विचार येऊन गेला की अरे बापरे म्हणजे हा दासबोध नित्यपाठ नंतरच्या ह्याच्यामध्ये तसं एकंदरीत सांगावं लागणार की काय. जसं मागच्या युवा स्नेहमध्ये मिलिंददादांनी ज्ञानेश्वरी नित्यपाठ हे केला छोटा ग्रंथ जरी असला तरी त्याचा आशय खूप मोठा. मिलिंददादांनी जसं सांगितलं की परमार्थाचं एकंदरीत धोरण स्वरूपानंदांचं ज्ञानेश्वरी नित्यपाठातून व्यक्त होतं. तर परमार्थाचं एकंदरीत धोरण स्वामी माधवनाथांचं हे दासबोध नित्यपाठातून आपल्याला कळतं. नित्यपाठाचा सर्व विषय अर्ध्या तासामध्ये 20-25 मिनिटांमध्ये मांडणं म्हणजे खरोखर जसं सर्कसमध्ये त्या छोट्या स्टुलावर तो रिंगमास्टर जसा हत्तीला उभं करतो तितकं अवघड आहे. आणि मागच्या वेळेला खरोखरच ज्ञानेश्वरी नित्यपाठ्याच्या बाबतीमध्ये सक्सेसफुली असं मिलिंददादांनी केलं. मिलिंददादा मला मागे दिसतात, पण नंतर मृदुलताईने तिचं चिंतन वाचून दाखवल्यानंतर तिच्या चिंतनामध्ये तिने नंतर काही प्रश्न उपस्थित केले, ते गौतमने जे उल्लेख केला. आणि मी त्यांना म्हणलं की तुम्ही जे चिंतन हे केलेलं आहे, प्रपंचच परमार्थरूप करणं, हे अतिशय पूर्ण असं चिंतन झालेलं आहे. आणि याच्यामध्ये नंतरची 20-25-30 मिनिटं नाही ठेवली तरी चालतील. त्याबरोबर मृदुलताई म्हणली की मी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्यावर तुम्ही बोला. तुम्हाला एक अतिशय आतली अशी गोष्ट सांगतो की आपल्या इथे एक गुरुजी अभ्यासिका म्हणून आहे, आणि त्याच्यामध्ये जे आपलं ग्रंथ प्रकाशन होतं त्या ग्रंथ प्रकाशनावर काम करणारे काही जण सोमवार आणि शुक्रवार असे एकत्र बसतात, आणि अभ्यासिकेच्या सर्वेसर्वा मुख्य बाई, मुख्य प्रिन्सिपल म्हणजे मृदुलताई आहेत. आणि कांचनताई, मी, नीलाताई, क्षमाताई, सुचित्रा आणि स्वामीजी असं मी त्याच्यामध्ये विद्यार्थी आहोत. आणि त्याच्यातलं सर्वात ढ असं विद्यार्थी जर कोणी असेल तर मी आहे. त्यामुळे त्यांनी मला एक अवघड असा प्रश्न, आणि त्या अवघड प्रश्नावर तो सोडवण्याकरता म्हणून काही टिप्स असं मला प्रश्नपत्रिका गुरुवारी मला दिली माझ्या हातामध्ये आणून. हे जे प्रश्न मृदुलताईंनी उपस्थित केलेले आहेत, आपण मृत्यूच्या दर्शनाने खरोखर सावध होतो का तो काही काळापुरता सावध झाल्याचा केवळ भास असतो, त्या घटनेबाबत काही काळानंतर आपल्या संवेदना बोथट होऊन पूर्वत बेसावधपणे जीवन जगणे सुरू करतो, असं होतं का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खरोखर आपल्या जवळच्या मृत्यूच्या प्रसंगाला आपल्याला जेव्हा तोंड द्यावं लागतं तेव्हा आपल्याला सद्गुरूंकडून श्रवण घडतं आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला सावध व्हायला होतं. खऱ्या अर्थाने आपण अंतर्मुख होतो, आणि तो प्रसंग जेव्हा घडत असतो त्या प्रसंगातून आपण जेव्हा जात असतो तेव्हा प्रकर्षाने हे होतं. कारण त्या व्यक्तीच्या आपण अगदी जवळ असतो. हा असा जो प्रसंग असतो तो जसं एखाद्या पाण्याच्या प्रवाहामध्ये एखादा भोवरा निर्माण व्हावा, त्या भोवऱ्याच्या बाजूला जे असतं ते सगळं फिरत असतो, तसं त्याच्या त्या व्यक्तीच्या भोवती ज्या व्यक्ती असतात त्या अक्षरशः फिरत असतात, आणि त्याचा अनुभव अतिशय अंतर्मुख करणारा आपल्या दृष्टीने, साधकाच्या दृष्टीने, कारण आपल्याला सद्गुरूंकडून श्रवण आहे म्हणून सद्गुरू आपल्याला धीर देत असतात, धैर्याने या गोष्टीला तोंड द्यायला आपण शिकत असतो. पण जीवन हे जीवनामध्ये असे सतत भोवरे येत नसतात, तर परत तो प्रवाह सुरू होतो. जीवनाचा प्रवाह परत सुरू होतो, आणि सरळ आपलं जीवन जे आधीपासून आधी चालू असतं ते सरळ जीवन पुढे चालू होतं. पण एक निश्चित असतं की या प्रसंगाचा, अंतर्मुखतेचा, सावधपणाचा जो संस्कार असतो तो,
तो आपल्या अंतःकरणावर खोल असा होतो. त्यामुळे संसाराच्या विषयांमध्ये, संसाराच्या गोष्टीमध्ये खूप अडकून पडणं, खूप त्याच्यामध्ये वाहवत जाणं असं आपलं होत नाही. त्यांनी जे म्हणले की तो केवळ भास असतो का, तर जोपर्यंत साधक आहे आणि साधका समर्थांनीच म्हटलेलं आहे की साधकाशी संदेह वृत्ती उडे होतसे निवृत्ती, या कारणे निसंदेह श्रोती साधू ओळखावा. साधू निसंदेह असतो, पण साधकाला अशा प्रकारची शंका येते की मी अंतर्मुख झालो होतो तो भास होता का, आता तेवढंसं मला का वाटत नाहीये, अशा प्रकारची शंका मनामध्ये येते. ज्ञानी जो असतो, ज्याला बोध झालेला असतो, त्याच्या ठिकाणी अशा प्रकारचा संदेह नसतो. संत कबीरांची एक अशी गोष्ट सांगतात की त्यांच्याकडे एक जण त्यांना भेटण्याकरता म्हणून आले. घरी कबीरांचा मुलगा कमाल होता आणि त्या गृहस्थाने सांगितलं की मला कबीरजींना भेटायचं आहे. तर नेमके त्यावेळेला कबीरजी स्मशानामध्ये एका क्रियाकर्माकरता म्हणून गेलेले होते. तर तो गृहस्थ म्हणला की मला थांबायला वेळ नाही, मला ताबडतोब त्यांना भेटायचं आहे. त्यामुळे हे कबीरजी कसे दिसतात, त्यांना ओळखायचं कसं, ते तुम्ही मला सांगा. तर कमालने त्यांचं सगळं वर्णन केलं की असे ते आहेत, दाढी आहे त्यांचं, कशाप्रकारे त्यांनी केस बांधलेले असतात, त्यांचं नाक कसं आहे, ते कसे दिसतात, हे सगळं ते सांगायला लागला. पण ते म्हणले असं नाही, त्याच तसेच दिसणारे दुसरे देखील कुणीतरी असू शकतील, मी त्यांना कसं ओळखू. तर कमाल देखील तयारीचे होते. त्यांनी सांगितलं की ते स्मशानामध्ये गेलेले आहेत, स्मशानातून बाहेर पडत असताना तुम्ही सगळ्यांचं निरीक्षण करा. वैराग्याची ज्योत ज्यांची अखंड ज्यांच्या मस्तकावर तेवताना दिसेल ते कबीरजी आहेत असं तुम्ही समजा, असं तुम्ही त्यांना ओळखा. हे म्हणले हे ठीक आहे, ज्याच्यावरून कबीरजींना ओळखता येईल. ते गृहस्थ तिथे गेले, ते सगळं तिथलं अटपलं आणि लोक बाहेर पडायला लागले. तर त्यांनी पाहिलं काही जणांच्या याच्यावर दिसत नाहीये, पण काही जणांच्या याच्यावर दिसते, बऱ्याच जणांच्या याच्यावर वैराग्याची ज्योत दिसते आहे. परत ते म्हणले काय होते कुणाष्टोक. मग ते पाहायला लागले, जसजसं लोक पुढे येत होते तसतसं एक एक ज्योती विघायला लागल्या वैराग्याच्या. त्यावेळी खूप वैराग्य निर्माण होतं की काय होणार, आपण त्या ठिकाणी आपण आपल्याला पाहत असतो आणि त्यामुळे अशा प्रकारचा एक विचार, तात्पुरती अंतर्मुखता अशी येत असते. स्वाभाविकपणे त्यांना कबीरजींना अखंड वैराग्याची ज्योत असलेले कबीरजी त्यांना भेटले. खरी जागृती जी आहे, खरा सावधपणा जो आहे, खरी अंतर्मुखता जी आहे, ती ज्ञान झाल्याखेरीज, आत्मज्ञान झाल्याखेरीज येणं शक्य नाही. त्याच्याकरता आत्मज्ञानच व्हायला पाहिजे. समर्थांनी एका अनुर्वादचं नाम एक समास आहे, सहाव्या दशकातला 10वा समास. त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं की संसार हा जो आहे, संसार हा एक दीर्घ स्वप्न आहे आणि या दीर्घ स्वप्नामध्ये आपल्याला परमार्थाची प्रेरणा होणं, आपण सद्गुरूंना शरण जाणं, त्यांचा अनुग्रह घेणं, आपण साधना करणं, हे देखील सगळं स्वप्नामध्येच येतं. त्यांनी असं म्हटलंय की अजन्मा होता निजेला तेने स्वप्नी स्वप्न देखिला. ते स्वप्नामध्ये एक स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? सद्गुरूस शरण गेला संसार दुःखे. सद्गुरूंना शरण गेला तो, मग सद्गुरूंचा अनुग्रह घेतला, त्याप्रमाणे तो साधना करायला लागला आणि त्याला असं वाटेल हळूहळू त्याचं त्याला ध्यान जमायला लागलं, साधना जमायला लागली आणि त्याला वाटायला लागलं मला काहीतरी अनुभव येतोय, मला शांतीचा अनुभव येतोय, मला समाधान मिळत आहे, आता मी जागा झालो असं त्याला वाटायला लागलं. पण समर्थ त्याला सावध करतात. ते म्हणतात तुझं वाटे हे जागृती, मज झाली अनुभव प्राप्ती, याद आवं केवळ भ्रांती फिटलीच नाही. जोपर्यंत तुला वाटतंय हे की हे मला झालं आता, तोपर्यंत ते झालेलं नाहीये. तुला झालं हे सद्गुरुमुखातून यावं लागतं, सद्गुरूंनी त्याच्यावर शिक्कामोर्तब करावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात की जागृती या पहिलीकडे. ते म्हणतात की संसार म्हणजे काय आहे, स्वप्नी स्वप्नाचा विचार या नावं जाणं संसार, आणि त्याच्यामध्ये असे सद्गुरूंना शरण जाणं आम्हाला अनुभव आला. पण ते म्हणतात, समर्थ म्हणतात जागृती या पहिलीकडे. ते सांगणं केवी घडे ते सांगता येत नाही. आज सकाळीच आपण स्वामीजींकडून ऐकलं की ते सांगता येत नाही. ते सांगणे केवी घडे जेथे धारणाची मोडे विवेकाची, विवेक देखील तिथे थांबून जातो. ती खरी जागृती आहे. ती खरी जागृती यायला संतसंगतीमध्येच जावं लागतं. जे कन्क्ल्युजन उमेशनी काढलं की संतसंगतीतूनच आपल्याला त्या खऱ्या जागृतीपर्यंत जायचं आहे. मी जे मगाशी म्हणलं की हा प्रश्न हे करण्याकरता काही टिप्स आमच्या मॅडमनी खाली दिल्या, चार टिप्स दिल्या की आपल्याजवळ वेळ किती कमी आहे याची जाणीव होऊन आपण नेटाने साधना करायला लागू असे होते आहे ना, खरंच आपण अंतर्मुख झालेलो आहोत त्याच्याकरता काही एक आपण निकष जर लावायचे पाहिले तर वेळ कमी आहे आणि आपण साधना नियमितपणे करायला पाहिजे असं आपल्याला वाटतंय ना आणि त्याप्रमाणे होती आहे ना. स्वामी माधवनाथजी एक गोष्ट सांगायचे की एक साधक होते आणि एका मंदिराबाहेरच्या कट्ट्यावर संध्याकाळच्या वेळेला बसलेले होते आणि ते रस्त्यावरून फुलं विकणारी एक माळीण जात होती. त्यांच्या लक्षात आलं की उद्याला आपल्या पूजेकरता फुलं नाही आहेत, त्यामुळे तिने त्या माळीणीला हाक मारली आणि म्हणली मला फुलं पाहिजे आहेत. तर ती म्हणली नाही नाही मला दुसऱ्या गावाला जायचं, वेळ कमी आहे, अंधार व्हायच्यात मला तिकडे पोचायचं आहे, आता मी थांबणार नाही. आणि स्वामीजी सांगायचे की ते साधक सावध झाले. त्यांच्या लक्षात आलं की मध्यमवयीन पुढे वय गेलेले साधक होते आणि ते म्हणले खरोखर वय तर पुढे गेलेलं आहे, साधना तर अजून भोगत प्राप्ती तर झाली नाहीये, म्हणून ते खडबडून जागे झाले. एखाद्या वाक्याने देखील अशी अंतर्मुखता सावधपणा येऊ शकतो आणि आपल्या साधनेमध्ये एक संवेग निर्माण होण्याची शक्यता असते. तसंच व्यवहार करत असताना जो दुसरा मुद्दा होता की माझं तुझं, ज्याच्यामध्ये आपण खूप सापडतो, दुसऱ्याचं द्वेष, मत्सर, तुलना, स्पर्धा, चढाओढ या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण सापडत नाही ना, त्याच्यामध्ये आपण वाहवत जात नाही ना, असे प्रसंग आल्यावर त्याच्यातून आपण अंतर्मुख होण्याकरता हा जो अंतर्मुखतेचा मगाशी म्हणजे म्हटलं तो संस्कार आपल्याला त्यावेळेला निश्चित प्रकारे उपयोगी पडतो. हा संस्कार त्यावेळेला कुणीतरी म्हटलं की सद्गुरु असती अंतरात सचशिष्या ते जागवित, ते आपल्याला त्यावेळेला जाग करतात की तू इथे पुढे जातो आहेस, इथे तू मर्यादा ओलांडतो आहेस आणि त्यावेळेला आपण सावध होऊन तिथून आपण मागे फिरू शकतो. तसंच संसारिक जबाबदाऱ्या ज्या आहेत हे जे वयोगट थोडेसे पुढे जे नेलेले आहेत, जे 15 वर्षाचे हे आहे, जे पहिल्या याच्यामध्ये जबाबदाऱ्या जास्त आहेत असं आपण समजू की 40 ते 45 जबाबदाऱ्या जास्त आहेत, 45 ते 50 जबाबदाऱ्या थोड्या कमी झाल्या, 50 ते 55 आणखीन कमी झाल्या असं होऊ शकेल आणि आपण त्याप्रमाणे विचार करणं जरुरीचं आहे. या जबाबदाऱ्या आपण कमी कशा होतील हे देखील पाहायला पाहिजे. थोडासा मी माझा स्वानुभव म्हणून सांगतो की स्वामी माधवनाथांचा अनुग्रह होऊन साधारण 2010 साली या अनुग्रह होऊन मला तेव्हा 30 वर्ष झालेले होते आणि स्वामीजी जे गणित सांगायचे की 12 अधिक 12 अधिक 12 36 वर्ष आणि पुढे 4 वर्ष ते मुरायला, तो बोध मुरायला, हे तर कसं होणार आणि खूप जबाबदाऱ्या ज्या होत्या नोकरीमध्ये जबाबदाऱ्या तर वाढत होत्या, तेव्हा असं वाटायला लागलं की आपल्याजवळ जो पैसा जो PF म्हणा की हे जे आहे हे तर पुरेसं आहे आणि आपण आता स्वेच्छानिवृत्ती घ्यावी असा विचार माझ्या 10 सालाच्या दरम्यान माझ्या मनामध्ये येत होता. तरी देखील हा विचार थोडा थोडा मध्ये मध्ये येत होता आणि स्वामीजींबरोबर मला वाटतं 13 सालच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पावसला गेलो आणि तिथे हा विचार पोफळे काका, मिलिंददा, स्वामीजी असे होते त्यांच्यासमोर मी मांडला. तेव्हा मिलिंददादांनी आणि पोफळे काकांनी एक प्रकारे शाळा घेतली की आता हे तू विचार देखील करू नकोस, हे असं ते गणित नसतं अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलं आणि मी तिथे थोडंसं थंड झालो की म्हणलं खरोखर काही प्रापंचिक जबाबदाऱ्या त्या अजून व्हायच्या आहेत, त्यामुळे आता पण पुढचं प्लॅनिंग करूयात आणि मग स्वामीजींना विचारूयात. आणि मग साधारण 3-4 वर्षाचं 15 साल आलं आणि मग मी स्वामीजींना विचारलं की आता मी घेऊ का, तर मग त्यांनी सगळं विचारलं काय काय आहे. मग आमचा एक फ्लॅट तयार व्हायचा होता, ते म्हणले फ्लॅट तयार होऊ दे आणि तो ताब्यात येऊ दे, त्याचं भाडं तुला मिळेल, मग ते तुला पेन्शन सारखं होईल कारण आम्हाला पेन्शन नाहीये. आणि मग नंतर जेव्हा ऍक्च्युली अर्ज द्यायची वेळ आली तेव्हा माझ्या मनामध्येच डळमळ व्हायला लागली की एवढा पगार आता आपल्याला आहे, पण स्वामीजींनीच विचारलं तू दिलास का रे अर्ज, आणि मग मी अर्ज दिला. प्रापंचिक जबाबदाऱ्या हळूहळू कमी होणं आणि त्याच्यातून आपल्याला एका अंतरंगतेनी आणि तरलतेनी साधना करता येणं, साधनेचा कालावधी कदाचित वाढणार नाही, एक तास 1.5 तासाची आपली जी साधन आहे ती तेवढीच राहील, पण इतर काळामध्ये अनुसंधान, चिंतन, सद्ग्रंथांचं वाचन, संतांची संगती पूर्ण जेवढी जास्तीत जास्त शक्य आहे तेवढी हे होणं शक्य आहे. म्हणून परमार्थ जो आहे तो परमार्थ समजून करणं आवश्यक आहे आणि ज्ञानी जो असतो तो हा परमार्थ आणि संसार समजून करतो. आपण जे सुंदर अभंग अर्चनाकडून ऐकला बाबा महाराज गर्देंचा, बाबा महाराज गर्दे हे आपल्याच नाथ संप्रदायातले आहेत, नाथ संप्रदायात होऊन गेले सत्पुरुष आहेत, रामचंद्र महाराज तिकोटेकर यांचे ते शिष्य, त्यांनी जे त्यांच्या शेवटच्या याच्यामध्ये म्हणलंय की कृष्ण तनया हा सद्गुरु माता चिंतुनी आपुल्या कवनी ठेवी मस्तक तिये चरणी संसार परमार्थ दोन्ही एकेची काळी भोगितो ज्ञानी संसार परमार्थ दोन्ही. आणखीन एक शेवटचा मुद्दा जो सांगितला होता की संकल्पाचा अभ्यास दृढपणे मध्यवर्ती संकल्पांचा अभ्यास दृढपणे होतो आहे ना, आपल्याला इथे केंद्रात आल्यानंतर इथे आपल्याला मध्यवर्ती संकल्पाची आठवण करून दिली जाते. स्मरण अंतर्मुखतेतून स्मरणामध्ये या युवा गटाच्या चिंतनाने प्रवेश केला. आता आपण स्मरणातून प्रेमभावामध्ये प्रवेश करू. पण स्वामीजींनी एका शिबिरामध्ये सांगितलं होतं की आपल्या ठिकाणचा आत्मभाव कायम ठेवून या सगळ्या संकल्पांचा अभ्यास करायचा आहे. मी आत्मरूप आहे, मीच आत्मा आहे, याचं दृढ स्मरण ठेवून हा भाव ठेवून मग स्मरण करायचं आहे, प्रेमभाव ठेवायचा आहे, शरणागतीने एकरूप व्हायचं आहे. हा अभ्यास आपल्याला अंतर्मुखतेने करता येईल. शेवटी दासबोधाचा अभ्यास ही या योगगटाच्या अभ्यासाची थीम होती. समर्थांनी या दासबोधाच्या शेवटी एक परमार्थाचा रोड मॅप असं दिलेला आहे सहाव्या दशकातल्या दुसऱ्या समासामध्ये. आणि त्या सहा ओव्या स्वामी माधवनाथांनी जशाच्या तशा दासबोधाच्या शेवटी घेतलेल्या आहेत. जसा गीतेच्या शेवटी क्रमयोग सांगितलेला आहे, गीता कलशाध्याय आहे 18वा अध्याय, आणि क्रमयोग जो सांगितलेला आहे तसा हा क्रमयोग जणू आहे. त्याच्यामध्ये समर्थ सांगतात की आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे, आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा अंतरी बोध झाला, त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेदतो उडाला, देहो प्रारब्धी टाकिला सावकास, यासी म्हणजे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला, आता होणार ते होय नाका आणि जाणार ते जाये नाका, तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची, संसारी पुंडावे चुकले, देवा भक्त ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखिले संत संगे करुनी. हे जे समर्थांनी हा जो रोडमॅप सांगितलेला आहे त्याप्रमाणे मुख्य देवाला ओळखणं आपल्याला याच जन्मात सद्गुरु कृपेने व्हावं अशी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. हरिओम तत्सत. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम, काही निवेदन आहेत. पुढील रविवार या महिन्यातला 5वा रविवार असल्यामुळे सकाळच्या केंद्राला सुट्टी आहे. पुढील रविवारी सायंकाळी गणेशपुरम येथेच 6:30 ते 8 या वेळात मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. परमपूजनीय स्वामीजींचे बँकेतले सहकारी त्यांच्या मुलाखती या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणार आहेत आणि परमपूजनीय स्वामीजीही या कार्यक्रमात सहभागी होऊन बोलणार आहेत. त्याच्या पुढल्या रविवारी म्हणजे 6 ऑक्टोबर रोजी परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचा जयंती उत्सव आपण बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 9 ते 11 या वेळात साजरा करणार आहोत. आपण सर्वांना या कार्यक्रमाचं सस्नेह निमंत्रण. 2 ऑक्टोबर बुधवार गणेशपुरम येथे सायंकाळी 7:30 वाजता भावसुमने हा कार्यक्रम होणार आहे. 3 ऑक्टोबर गुरुवार अध्यात्म मंगलधाम येथे सायंकाळी 7:30 वाजता भावसुमने हा कार्यक्रम होणार आहे. आपल्या सर्वांची उपस्थिती या सर्व कार्यक्रमांना प्रार्थनीय आहे. 18-19-20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भूगाव साधना शिबिराची नावनोंदणी चालू आहे. इच्छुक साधकांनी सद्भक्त परांजपे काकांची भेट घ्यावी. परमपूजनीय स्वामीजींना